आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू थोड्याच वेळात देशवासियांना संबोधित करणार. देशभरात उद्या 78वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार. नवी दिल्लीत लाल किल्ला इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण. घरोघरी तिरंगा मोहिमेअंतर्गत उत्साहाचं वातावरण. राज्यभरात तिरंगा यात्रांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 1037 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा. आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे चित्रपट सृष्टीसाठीचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. आकाशवाणीच्या देशभरातल्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून संध्याकाळी 7 वाजता हे भाषण आधी हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी भाषेत प्रसारित केलं जाणार आहे. त्यानंतर दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रादेशिक भाषांमध्ये राष्ट्रपतींचं भाषण प्रसारित केलं जाणार आहे. आज रात्री 9:30 हे संबोधन आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित केलं जाईल. यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा अर्थविशेष हा कार्यक्रम रात्री 8:30 प्रसारित केला जाणार आहे. उद्या देशभरात 78वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. उद्या दिल्लीतल्या लाल किल्ला इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून त्याच्या ऐतिहासिक तटबंदीवरून ते देशाला संबोधित करणार आहेत. यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची संकल्पना विकसित भारत अशी आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरातल्या विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या 123 अधिक व्यक्तींचा समावेश आहे. यात विशेष आमंत्रितांसह महिला युवक शेतकरी आदिवासी क्षेत्रीय अधिकारी विविध सरकारी योजनांचे लाभार्थी माय जीओव्ही स्वातंत्र्यदिन प्रश्नमंजुषेचे विजेते आणि नीती आयोगाच्या विशेष आमंत्रितांसह समाजातल्या विविध घटकांचा समावेश आहे. ध्वजारोहण समारंभाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून 7:30 प्रसारित होईल. त्यानंतर देशभरातल्या विविध प्रादेशिक आकाशवाणी केंद्रांवरूनही या सोहळ्याचं प्रसारण होईल. आकाशवाणी AIR या अधिकृत युट्यूब वाहिनीवरूनही त्याचं थेट प्रक्षेपण होईल. या भाषणाचं प्रादेशिक भाषांमधल्या आवृत्तीचं प्रसारण त्याच दिवशी रात्री 9:30 प्रादेशिक केंद्रांवरून प्रसारित केलं जाणार आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज नवी मुंबईतल्या विविध भागात तिरंगा यात्रा काढण्यात आल्या होत्या. या यात्रांमध्ये विद्यार्थी महिला युवक तसंच नागरिकांसह सायकलपटूही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक महापालिकेनं तिरंगा पदयात्रा आयोजित केली होती. या पदयात्रेदरम्यान स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार करण्यासह हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचं आवाहन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या पदयात्रेदरम्यान केलं. परभणी शहर महानगरपालिका महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानं आज परभणी शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीतं वाजवून पोलीस बँड पथकानं सगळ्यांची मनं जिंकली. अहमदनगर जिल्ह्यातही घरोघरी तिरंगा मोहीम राबवली जात आहे. त्यानिमित्त अहमदनगर महापालिकेनं आज तिथल्या भुईकोट किल्ला मैदानावर तिरंगा दौडीचं आयोजन केलं होतं. घरोघरी तिरंगा या अभियानात राज्यातले सर्व स्तरातले नागरिक सहभागी होत आहेत. अनेकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवला असून समाज माध्यमांवरही तिरंग्याचं चित्र लावलं आहे. मराठी चित्रपट सृष्टीसह विविध क्षेत्रातले मान्यवर यात सहभागी झाले आहेत. घरोघरी तिरंगा अभियानाविषयी अभिनेते अजिंक्य देव म्हणाले,
सरकारतर्फे घर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे. तेव्हा आपण सर्वांनी 15 ऑगस्टला आपापल्या घरी सन्मानाने आणि अभिमानाने तिरंगा फडकावायचा आहे. तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करायचा आहे. तिरंग्याचा DP सुद्धा तुम्ही अपलोड करायचा आहे. तर या आपण सगळे घरोघरी तिरंगा फडकवूया.
मुंबईकरांचं आयुष्य सुलभ करण्यासाठी विविध योजनांना गती दिली जाणार आहे. त्याअंतर्गत कांदिवलीत 37 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रकल्पाला लवकरच वेग येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. लवकरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीच्या खेळाडूंना या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे असं ते म्हणाले. मुंबईतल्या विविध प्राधिकरणांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. पश्चिम द्रुतगती मार्गावर आकुर्लीतला भुयारी मार्ग ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हायला मदत होईल असं ते म्हणाले. मुंबईत इतरही ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तिथे अधिक वाहतूक पोलीस नियुक्त करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतल्या वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी टाटा समूहाच्या मदतीनं सार्वजनिक खासगी भागीदारीतून काही मार्ग काढता येतात का यावरची चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईतले प्रलंबित प्रकल्प झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण स्थानिकांच्या मदतीनं विविध पर्यायांचा विचार करून पूर्ण केले जातील असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. एक पेड मा के नाम या अभियानाच्या अंतर्गत उत्तर मुंबईत 1,00,000 झाडं लावली जाणार आहेत. ही झाडं विद्यार्थी दत्तक घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कांदिवली आणि सिंपोलीमधलं कौशल्य विकास केंद्र लवकरच कार्यरत होईल असंही ते यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, अग्निशमन, होमगार्ड, नागरी सुरक्षा आणि सुधारणा सेवेच्या 1,037 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा करण्यात आली आहे. तेलंगण पोलीस दलाचे मुख्य कॉन्स्टेबल चुडू यादय्या यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालं आहे. 213 कर्मचाऱ्यांना शौर्य पदक तर 94 जणांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं सन्मानित केलं जाणार आहे. यापैकी 75 कर्मचारी पोलीस सेवेतले, 8 अग्निशमन सेवेतले, 8 नागरी सुरक्षा आणि होमगार्ड सेवेतले तर 3 सुधारणा सेवेतले कर्मचारी आहेत. यामध्ये राज्यातल्या चिरंजीव राम, छेबिला प्रसाद, राजेंद्र डहाळे, सतीश गोवेकर यांचा समावेश आहे. 729 जणांना प्रशंसनीय सेवेसाठी पदकं जाहीर झाली आहेत. त्यात महाराष्ट्रातल्या विविध सेवांमध्ये कार्यरत असलेल्या 59 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक अनुज तारे यांना शौर्य पदक जाहीर झालं आहे तर अतिरिक्त महासंचालक चिरंजीव प्रसाद, संचालक राजेंद्र डहाळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना परमसेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं चित्रपट सृष्टीसाठीच्या पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. चित्रपट पती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसंच अभिनेता दिग्पल लांजेकर यांना जाहीर झाला आहे तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन चंद्रा यांना जाहीर झाला आहे. वाशिम जिल्ह्याच्या विविध भागातल्या नागरिकांनी विविध मागण्यांसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणं सुरू केली आहेत. उपोषणकर्त्या नागरिकांनी उभारलेल्या तंबूंमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर गजबजून गेला आहे. सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीत निवारण करण्याच्या उद्देशानं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गमधल्या नियोजन सभागृहात आज सावंतवाडी मतदारसंघासाठी जनता दरबार आयोजित केला होता. कोलकाता इथल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश काल उच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटना फोर्डानं देशव्यापी संप मागे घेतला आहे. मुंबईत मार्डने पुकारलेला संप आजही सुरुच असून मुंबईतल्या केईएम, सायन आणि नायरसारख्या रुग्णालयात डॉक्टर कामावर उपस्थित नाहीत. आपत्कालीन सेवा मात्र सुरुच ठेवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन आराखडा अर्थात NIRF च्या सर्वांगीण यादीत भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईला मिळालेलं तिसरं मानांकन मिळण्यात अभियांत्रिकी, नवनिर्मिती, विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर क्षेत्रातल्या चांगल्या कामगिरीचा मोठा हातभार असल्याचं प्रतिपादन आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्राध्यापक मिलिंद अत्रे यांनी केलं आहे. हवामान. राज्याच्या दक्षिण मध्य भागात आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू थोड्याच वेळात देशवासियांना संबोधित करणार. देशभरात उद्या 78वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार. नवी दिल्लीत लाल किल्ला इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण. घरोघरी तिरंगा मोहिमेनिमित्त उत्साहाचं वातावरण. राज्यभरात तिरंगा यात्रांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 1,037 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे चित्रपट सृष्टीसाठीचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.